और जो अभी आया था कॉल उसको सुना तो ऐसा लगा कि क्या हम जब इतनी उम्र के हो जाएंगे क्या तब भी हम इतना काम करेंगे। I know, Super Hits 93.5 Red FM पर आप हो excited कि ऐसा क्या काम कर दिया इन्होंने। मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या आसपास असं कासव गतीने काम करणारा कुणी आहे का। आता ना मला मीराचा कॉल आला होता आणि तिने मला सांगितलं तर मला नवलच वाटलं यार। कोण आहे तुझ्या सोबत असं जे कासव गतीने काम करत?
म्हणजे माझी आई आहे, पण काम घरकाम असं करते ना आणि मी स्वच्छ एकदम हळू सावकाश करते पण एकदम क्लीन।
म्हणजे स्पीड कमी असलं तरी सुद्धा त्या सगळं काम करतात आता या वयात?
एकदम स्वच्छ हो आता सुद्धा।
किती वय असेल त्यांचं आता?
कपडे असो आता असेल 55 काहीतरी।
बापरे, तरी सुद्धा सगळं काम करतात अजून घरातलं
आणि एकदम स्वच्छ कोणीच नाही करत, तसं कंटाळा येतो तेवढा हळू
म्हणजे अगदी बारकाईनी काम करतात।
बारकाईनी काहीच धूळ ठेवायची नाही, काहीच नाही, पेनी पासून धुते, एकदा धुवायला लागलं ना पेनी घेते, कॅरी बॅग काहीच ठेवत नाही घरामध्ये।
अरे वा,
धुवून करते।
मस्त मस्त, पण त्या काम करतात अजूनही हे खूप मोठं कौतुकाचं आहे।
हो,
कदाचित आजींचं असं ना सब धो डालेंगे सब साफ कर देंगे, पण या वयात सुद्धा इतकं जर का काम करतात ना आजी तर खरंच कौतुक करण्यासारखं आहे। म्हणजे त्यांच्या काळातली लाईफस्टाईल अशी होती ना की त्यांचं वय जरी वाढलं तरी सुद्धा ते स्ट्रॉंग आहेत। आपली लाईफस्टाईलच तशी नाही हो, आपण 40 काय 50 नुसतं साधं क्रॉस केलं की आपण लगेचच थकून जाणारे आहोत। तर लाईफस्टाईलवरती काम केलं गेलं पाहिजे। बरं, ते करेल तेव्हा करेल, आपण करू तेव्हा करूच नक्की, पण सध्या मला सांगा की कोण आहे तुमच्या आसपास जे अगदी कासव गतीने काम करत असतं। सांगा त्यांच्याबद्दल, डायल करा 9607007935। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।